नमस्कार. आज आपण पाहूया संतुलन एक शक्ती आहे. आज आपल्या भारतात आपण देवी देवतांना मानतो. देवी देवतांप्रती आपली श्रद्धा, भावना, विश्वास अथा आहे. कारण देवी देवता 16 कला संपूर्ण होते आणि 16 कलांपैकी संतुलन ही कला आहे. आजचं जीवन म्हणजे तारेवरची कसरत. जसं डोंबारी एका पायाने दोरीवर चालतो आणि त्या ठिकाणी त्याचं संतुलन बिघडलं की तो दोरीवरून खाली, त्याच प्रकारे या जीवनरूपी तारेवर चालताना आपण आपलं संतुलन, मन बुद्धीचं संतुलन व्यवस्थित ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. मन बुद्धीचं संतुलन बिघडलं की त्या ठिकाणी मनुष्य आयुष्यातूनच सुटतो. आणि संतुलन व्यवस्थित आहे तर ही तारेवरची कसरत मजेशीर वाटते. आज या आयुष्यात जगताना किंवा आपण असं म्हणू या कलयुगी वातावरणात अनेक समस्या, अनेक विघ्न, अनेक परिस्थिती आणि तेवढंच नव्हे तर अनेक अडथळे येत आहे. याला सामावर जाणं आज आपल्याकडे एवढी क्षमता राहिलेली नाही. आज आपलं संतुलन बिघडत चाललेलं आहे आणि संतुलन बिघडल्यामुळे अनेक प्रकारचे केसेस घडत आहे. ज्याच्यात सुसाईड केसेस म्हणा किंवा त्याच्यात अनेक प्रकारचे गुन्हे घडत आहे, याला आपण कसं थांबवू शकू? अडथळे हे तर येतच राहणार आहे, हे चुकणारे नाहीये. परंतु जे काही समस्या आपल्या पुढे येत आहे याला तुम्ही समस्याच्या रूपात घेऊ नका. असं समजा की माझ्या समोर आलेलं हे चॅलेंज आहे, मला हे स्वीकारायचं आहे आणि त्याच बरोबर आपल्याला त्याला स्वीकारत त्याला समोर जायचंय. विघ्न येतात, आपण घाबरलो की छोटी समस्या देखील आपल्याला मोठी जाणवते. त्यामुळे आपण कधीही समस्येला खूप मोठं समजू नाही. जसं आपण विमानातून जातो तर खालचे कितीही मोठे बिल्डिंग असले तरी ते आपल्याला छोटे जाणवतात. त्याच प्रकारे आपल्यामध्ये आपण एवढी आत्मिक शक्ती वाढवली पाहिजे की समस्या कितीही मोठे असले तरीही ते आपल्याला छोटे जाणवलं पाहिजे. परंतु होतं काय की आपण घाबरल्यामुळे समस्या खूप मोठी जाणवते. समस्या मोठी जाणवली तिथे मन बुद्धीचं संतुलन बिघडतं. मन बुद्धीचं संतुलन बिघडलं की त्या ठिकाणी आपण अवश्य वायबल होत असतो. म्हणून समस्याला कधीही समस्या या रूपात तुम्ही स्वीकारू नका. समस्या हे असे आहे की पूर्णतः आपलं मानसिक संतुलन बिघडवणारे असतात. मानसिक संतुलन ज्या ठिकाणी बिघडलं तिथे पूर्णतः आपलं आयुष्य बिघडत असतं. आज आपण आयुष्यात पाहतोय समस्या एक प्रकारची समस्या नाही येते, अनेक प्रकारची समस्या येत आहे. समस्या पण आजकाल व्हेरायटी झालेली आहे. एक समस्या तर आपण जीवनात पाहतो ती आहे वैयक्तिक समस्या. वैयक्तिक समस्येमध्ये मुख्य जे लपलेला दोष आहे तो असतो आपलाच दोष. अहंकारावश, ईर्ष्यावश किंवा द्वेषवश आपण एखाद्याला स्वीकारत नाही आणि न स्वीकारल्यामुळे मनात चालणारे संकल्प, चिंतन हे आपल्याला नकारात्मकताकडे नेत असतात. हे जे काही अनेक प्रकारचे नकारात्मक संकल्प आहे हे आपलं पूर्णतः संतुलन बिघडवतात. एखादी व्यक्ती पुढे जात आहे हे न पटणं, न खपून घेणं किंवा ते अस्वीकार करणं हे असे काही नकारात्मक विचार आपले संतुलन पूर्णतः बिघडवत असतात. म्हणून स्वतःच संतुलन ठेवण्यासाठी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल शुभ भावना ठेवणं हे तेवढंच आवश्यक आहे. शुभ भावनेबरोबर पॉझिटिव्ह विचार. आज छोट्या छोट्या गोष्टींवर लगेच जे मनात चालणारे नकारात्मक विचार आहे हे नकारात्मक विचार आपल्याला खूप डिस्टर्ब करत असतात. मग या नकारात्मक विचारांना एक पॉझिटिव्ह रूपात तुम्ही पहा. जसं समजा आपल्याला एखाद्या ऑफिस मध्ये जायचंय, आपल्याला त्यांनी बोलवलंय, आपण जातो. दार थोडंसं उघडं आहे तर मनात आपले विचार चालतात. दार उघडं आहे, थोडंसं उघडं आहे, थोडं बंद आहे, काय करावं, आज जावं किंवा नाही। आपल्या मनात एक नकारात्मक विचार असाही येऊ शकतो की दार बंद आहे, बहुतेक माझ्यासाठी बंद असावं आणि न जाणं हेच योग्य आहे। किंवा एक पॉझिटिव्ह विचार आपल्या मनात असाही आपण आणू शकतो की दार जो थोडासा उघडा आहे बहुतेक माझ्या प्रवेशतेसाठी आहे। हे आपल्या मनाचा खेळ आहे की आपण विचार कसा करतोय, आणि नकारात्मक विचाराला सकारात्मक करणं ही क्षमता आज आपणच आपल्यामध्ये आणायला हवी आहे। आणि त्याच्यासाठी आपण खास पाहत आहोत की आजच्या जगात पॉझिटिव्ह थिंकिंग कोर्सेस देखील चालू झालेले आहे। आपल्या पुढे येणारे प्रसंग सारखे असतात, फक्त आपण कुठल्या पद्धतीने पाहतोय याला तेवढंच महत्व आहे। एकनाथ महाराज ज्यावेळेस आंघोळ करून गंगेतून येत होते, अशा वेळेस एक नास्तिक व्यक्ती होता, त्यांनी एकनाथ महाराजांवर थुंकलं। एकनाथ महाराजांनी त्याच काही न संकल्प करता पुन्हा गेले आणि गंगा स्नान करून आले। पुन्हा तो नास्तिक व्यक्ती महाराजांवर थुंकला। ही अनेकदा झालेली क्रिया, याच्यात एकनाथ महाराजांच्या मनात कुठलेही नकारात्मक विचार आले नव्हते। आणि वेळ अशी आली की तो नास्तिक व्यक्ती एकाएक महाराजांच्या पायाशी पडू लागला। वैयक्तिक आपल्या जीवनात येणारे अनेक समस्या याला तोंड देण्यासाठी किंवा याचं समाधान आपल्याला मिळवायचं असेल तर याच्यासाठी पुरुषार्थ आपल्यालाच करावं लागेल। शुभ भावना, शुभ कामना इतरांप्रती ठेवणं आणि स्वतः प्रती ठेवणं हे तेवढंच आवश्यक आहे। आणि एक सकारात्मक विचार जीवनात ठेवणं हे खूप आवश्यक आहे। आपल्या जीवनात येणारी छोटी छोटी समस्या जी आहे, ती समस्या आपण एक पॉझिटिव्ह रूपात घेतलात किंवा एक आपण सकारात्मक रूपात घेतलात तर आपल्याला ती समस्या कधीच समस्या जाणवणार नाही। समजा तुम्ही बाहेरून आलात, तुम्हाला एक ग्लास पाणी हवंय, तुम्हाला एका ग्लासात पाणी आणून देण्यात आलं, परंतु तो ग्लास भरलेला नाही। अवश्य तुमच्या मनात विचार चालणार, बाहेरून आले, तहान लागलीय आणि मला साधे एक ग्लास भरून पाणी यांना देता आलं नाही। जे काही निम्म ग्लास भरलेलं पाणी आहे, आपली दृष्टी किंवा आपलं दृष्टिकोन जो काय झालेला आहे तो फक्त निम्म्या भागापर्यंत पोहोचलेला आहे। आपण असा विचार करतो की मला एक ग्लास संपूर्ण भरून पाणी पाहिजे होतं आणि यांनी निम्मच का दिलं। नकारात्मक विचार आहे तर अवश्य आपण तिथे रागू किंवा आपल्याला राग येईल, पण सकारात्मक विचार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला वाटेल हरकत नाही, निम्म ग्लास पाणी तर आहे ज्याच्यामुळे मी माझं तहान भागवू शकते। सांगायचं तात्पर्य की आज सकारात्मक विचार स्वतःप्रती आणि इतरांप्रती ठेवणं तेवढंच आवश्यक आहे। मन बुद्धी संतुलित आणि शांत हे ठेवणं आज काळाची गरज आहे। आज आपण कोर्टात पाहतो, न्यायदेवी जी आहे तिच्या डोळ्यांवर पट्टी आहे आणि हातात वजन काटा आहे। तो काटा बरोबर आहे म्हणून ती सगळ्यांना एकसारखा न्याय देऊ शकत आहे। तिच्या डोळ्यावर पट्टी आहे म्हणजे कोण मोठा आहे, कोण छोटा आहे, कोण श्रीमंत आहे, कोण गरीब आहे, कोण नेता आहे, कोण अभिनेता आहे, याच्याकडे न्यायदेवी लक्ष देत नाहीये। तिचा एकच उद्देश आहे की मला प्रत्येकाला एक समान हक्क किंवा एक समान न्याय द्यायचा आहे। संतुलित आहे तो वजन काटा म्हणून न्याय देऊ शकत आहे। आपल्याला जीवनात संतुलित राहायचं असेल तर मन आणि बुद्धी हे वजन काटेची दोन प्लेट आहे, हे संतुलित ठेवणं हे आवश्यक आहे। म्हणजे मन स्थिर आणि बुद्धी शांत हे दोन्हीही होणं आवश्यक आहे। मन शांत बुद्धी स्थिर हे होणं आवश्यक आहे। त्याचबरोबर आज दुसरी समस्या आपल्या पुढे येत आहे ती आहे आर्थिक समस्या। आर्थिक समस्या अशी आहे की आपणही डिस्टर्ब होतो आणि आपलं संपूर्ण परिवार डिस्टर्ब होत असतो। आर्थिक समस्या अशी समस्या आहे की त्याला कधी कधी तोंड देणं आपल्याला खूप कठीण जात असतं, परंतु विचार करा, आज माणसाला लागतं किती खायला? फक्त दोन भाकरी त्याला पुरेशी आहे. पण आज मनुष्य पोटासाठी कमवत नाहीये, तो पेटीसाठी कमवत आहे की माझी पेटी कशी भरल. आणि त्यामुळे त्याची जी धावपळ चालू आहे ती धावपळ पोटासाठी नव्हे, तर पोट उपाशी नाही तर उपाशी आहे मन. आज आपण दोष देतो आपल्या पोटाला, आपण म्हणतो की माझं हे पोट पापी पेट आहे. अहो पेट हा पोट आपला पापी नाहीये, पोट इतकं प्रामाणिक आहे ना की जितकं पोटाला हवे तेवढंच पोट घेत असतं, जास्त तुम्ही घाला ते बाहेर काढल. ही विशेषता आहे पोटाची. पोटाला जास्त नकोय, मग जास्त कोणाला हवे? मनाला, इच्छा. मनुष्य जी काय इच्छा व्यक्त करत आहे ते कधीही पूर्ण न होणारी इच्छा असते. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा त्याच्या पुढे उभं राहत आहे आणि त्यामुळे त्याचं पूर्णतः संतुलन बिघडत आहे. आज परमेश्वराने जितक्या मनुष्य आत्म्याने या सृष्टीवर पाठवले प्रत्येकाच्या पोटाची सोय करूनच पाठवलेला आहे, तरीही आपण पाहतोय की व्यक्ती ओरडतोय, रडतोय कशासाठी? तुम्ही थोडं लक्ष द्या, तुमच्या जे आजूबाजू राहणारे आहे, पुढं मागे आहे किंवा जे तुमच्या नजरेत आहे त्यांच्याकडे तुम्ही थोडं पहा. प्रत्येक व्यक्ती समाधानी आहे, प्रत्येकाचं पोट भरलेलं आहे. हा, पण तो रडत आहे तो कशासाठी? तर त्याची इच्छा पूर्ण झालेली नाही. हा हा वेगळा विषय आहे की तो पोटाला उपाशी ठेवून आपले बँक बॅलन्स भरत आहे आणि रडतोय की मला खायला काही नाही, तर हा त्याचा दोष. याच्यात परमेश्वराचा काहीच दोष नाही. आर्थिक समस्या ही समस्या आपण स्वतः मानतोय म्हणून आर्थिक समस्या आहे. संतुष्टता आपल्या जीवनात आहे तर मन बुद्धी संतुलित सहज राहू शकते. आणि त्याच्यासाठी संतुष्टता जीवनाची खूप सुंदर गुण किंवा शक्ती आहे. त्याचबरोबर आज सध्याच्या या 8-10-15 वर्षात आपण पाहतोय प्रकृतीने आपले संतुलन बिघडून ठेवले, प्रकृतीचे संतुलन पूर्णतः बिघडले. आपण म्हणतो काय हे, आजकाल नवीन समस्या निर्माण झालीये, प्रकृतीचे प्रकोप चालू झाले, प्रकृतीने संतुलन बिघडवले. प्रकृतीचे संतुलन बिघडले कसे याच्यावर आपण कधीही विचार करत नाही. प्रकृतीचे संतुलन बिघडले कारण की आपलं संतुलन बिघडलेलं आहे. आज मानवचं संतुलन बिघडल्यामुळे प्रकृतीने आपले संतुलन बिघडवले. विचार करा, ही प्रकृती 5 तत्व जल, वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश हे 5 तत्व तर खूप मोठ्या प्रमाणात आहे, परंतु या 5 तत्वांनी आपल्या ताब्यात अजून काही 5 तत्व दिलेले आहे. ते 5 तत्व म्हणजे आपले हे शरीर. जे 5 तत्व आपल्या ताब्यात आहे आपण त्याला किती नियमित ठेवत आहोत, त्याचं किती संतुलन आपण ठेवतोय? थोडक्यात विचार करा. जल एक असं तत्व आहे, एक असं तत्व आहे की आपल्या शरीरात 75% तर पाणीच आहे. पाणी जितकं आपल्याला आपल्या शरीरात राहील तेवढं शरीर आपलं स्वस्थ आणि सुंदर होईल. पण आपण स्वच्छ पाणी न घेता, दूध न घेता, तूप न घेता त्या ठिकाणी आपण काय करतोय? आपण हॉट ड्रिंक्स आणि कोल्ड ड्रिंक्स सारखे प्रकार घ्यायला लागलो. लिमका, फेंटा, हे पेप्सी हे काही असे प्रकार आहे, हे द्रव्य असे आहे जे आपल्या शरीराला हानिकारक आहे आणि ते आपण घेतोय. हॉट ड्रिंक्स म्हणतोय, आपल्या साध्या भाषेत आपण म्हणालो तर ते दारू, असं त्याचं सेवन मनुष्य करतोय. अवश्य त्याचं संतुलन बिघडणार. ज्या ठिकाणी आपल्या ताब्यात जे काही प्रकृती आहे, जल आहे, त्याचा आपण गैरवापर करतोय, तर त्या प्रकृतीने त्या जलाने सुनामी लाट आली तर का तुम्ही रडताय, का तुम्ही ओरडताय? आपल्या आतमध्ये चालणाऱ्या या लाटांकडे तुमचं लक्ष नाहीये. आणि सुनामी लाट आली की लगेच आपण परमेश्वराला दोषी ठरवतो आणि म्हणतो हे परमेश्वराची लीला. अहो ही परमेश्वराची लीला नसून ही आपलीच लीला चालू आहे. त्याचबरोबर आज आपण पाहतो अग्नी, अग्नीचा आपण किती गैरवापर करतोय. अनेक प्रकारचे अनुबंध पण तयार केलेले आहे. किती मोठे मोठे अनुबंध तयार करून सृष्टीचा विनाश करण्याचे कारणीभूत कोण? आपणच. आणि आपण म्हणतो की हे प्रकृतीची लीला, हे प्रकृतीमुळे होत आहे. ज्यावेळेस व्यक्ती दारू घेतो तर तेव्हा त्याच्या चालण्याची अवस्था कशी असते? तो पूर्णतः डोलत चालतो. पूर्णतः त्याची जी चालण्याची पद्धत असते तो झोकंड्या घेत घेत चालतो. अरे ज्या अर्थी तो या प्रकृतीलाच व्यवस्थित चालू शकत नाहीये, हे प्रकृती झोकांडे खात आहे. थोडीशी प्रकृती ही मोठी सृष्टी थोडीशी झोकांडी खाली की लगेच आपण म्हणतो भूकंप, परमेश्वराची लीला. आओ आधी या प्रकृतीला तर स्थिर ठेवा, याला तर व्यवस्थित करा. त्याचबरोबर आज आपण पाहतोय अनेक प्रकारचे वादळ सुटताय. आपण म्हणतो हे वादळ जे आहे हे प्रकृतीचे नियमानुसार होत आहे किंवा हे परमेश्वराची लीला आहे. परंतु कुसंगाची हवा आपल्यात किती आहे? ईर्षा, द्वेष याची हवा, याच्या वायूत आपण किती आहोत? त्याचबरोबर नकारात्मकताची उलटी हवा आपल्यामध्ये चालत आहे. किती नकारात्मक विचार, किती नकारात्मकताची उलटी हवा आपल्यात चालत आहे. याला आधी थांबवा. तेव्हाच हे जे वादळ आणि अनेक प्रकारचे हे विनाशकारी वायूचे जे प्रकार चालू आहे हे पूर्णतः थांबतील. त्याचबरोबर अग्नीचा दुरुपयोग आपण करत आहोत. आज माणसाकडं जेवायला अन्न नाही. आपण म्हणतो की आपलं भारत गरीब झालंय, खायला अन्न नाही. परंतु स्वतःच्या संरक्षणासाठी आपण मोठे मोठे अणुबॉम्ब्स बनवतोय. स्वतःच्या संरक्षणासाठी अणुबॉम्ब्स आपण बनवू शकतो. स्वतःच्या संरक्षणासाठी त्या पैशाने आपण अन्न घेऊन खाऊ शकत नाही. आणि आपण म्हणतोय की आम्ही आज गरीब झालोय, भारताला आज खायला अन्न राहिलं नाही. असे मोठे मोठे अग्नीचे जे काही प्रकार झालेले आहे, बॉम्ब्स निर्माण झालेले आहे, हे काय आहे? विनाशाला आणणार कोण आहे? प्रकृतीमध्ये होणारी ही हलचल हे कशामुळे होत आहे? आज आपलं संतुलन बिघडले आणि म्हणून हे सगळं घडत आहे. त्याचबरोबर आज आपलं हे शरीर आहे, शरीरात परमेश्वराने काही पोकळी ठेवलेली आहे. पहिली पोकळी म्हणतात चार किंवा पाच अशा शरीरात पोकळ्या आहे. आकाश तत्व, आकाश म्हणजे पोकळी. तोंड आहे, कान आहे, डोळे आहे, नाक आहे, अशी काही पोकळी आहे. आणि हे जे चार मुख्य पोकळी आहे हे तर आपल्या चेहऱ्यातच आहे. आज मनुष्याला राग आला ही पोकळी पूर्ण बंद करतो. कोणाशी न बोलणं, नाराज होऊन बसणं, कोणी बोलत असेल तर दुर्लक्ष करणं ही पोकळी पूर्णतः बंद. प्रेमाने बोलणं, आनंदाने बोलणं, झालेलं विसरून खुशीत राहणं हा विशेष खूप लांब झालाय आजचा. पूर्णतः ही पोकळी बनले. दुसरी पोकळी ते आहे डोळ्याची. याला पापण्या तरी आहे, याला बंद करू शकतो. चला नाही आपल्याला कोणी आवडलं आपण लगेच डोळे बंद करतो, ही पोकळी पण आपण बंद ठेवतो. राहिले तिसरं ते आहे कान. कानाला तर दारच नाही, तरीही आज आपलं कोणाशी पटत नाहीये किंवा आपलं कोणाशी जमत नाहीये त्या ठिकाणी काय करतो आपण? दुर्लक्ष तर करतोच, बोलणं तर बंद करतोच. त्याचबरोबर आपण कानात ते वॉकमॅन लावतो आणि ते दार लावून पूर्णतः ती पोकळी पण आपण बंद ठेवतोय. मग आकाशाने थोडासा आवाज केला, आकाशाने आपला प्रकोप दाखवला की काय याला आपण परमेश्वराची लीला म्हणावी? अहो ही लीला तर सगळी आपल्याकडून घडत आहे. आपणच ही सगळी अनेक प्रकारची लीला करतोय. म्हणून स्वतःच संतुलन हे होणं आवश्यक आहे. मनुष्य संतुलित आहे, त्याचं मन बुद्धी संतुलित आहे, तर त्या ठिकाणी प्रकृती देखील संतुलित. आज अशा होणारे अनेक प्राकृतिक प्रकोपाला आपण काय करू शकत नाही. पण जी प्रकृती आपल्या ताब्यात आहे, ज्या प्रकृतीला आपण चालू शकतो, कमीत कमी या शरीरूपी प्रकृतीचा आपण व्यवस्थित संतुलन आणि व्यवस्थित याचा वापर करायला हवाय. बाकी बाहेरची जी प्रकृती प्रकोप करत आहे याला फक्त आपण साक्षी होऊन पाहू शकतो. परिस्थिती एकट्याला येत, प्रकृती परिस्थिती ही काय आपल्या एकट्याला येत नाही. कधी कधी आपण म्हणतो किती परिस्थिती किती विघ्न मला येत आहे, परंतु परिस्थिती काही एकट्याला येणारी नाहीये. या स्पर्धेत आपण एकटेच पळतोय असं समजू नका. अनेक आपल्या बरोबर या स्पर्धेत पळत आहे, अनेकांना समस्या आहे, अनेकांना विघ्न परिस्थिती आहे, परंतु आपल्याला काही जण परिस्थितीत पण आनंदित दिसतात, खुशीत दिसतात. आणि काही असे आहे की थोडीशी परिस्थिती आली, थोडीशी समस्या आली, थोडीशी जीवनात अडथळे आले की ते जोर जोरात रडत असतात. का असं? सगळेजण एकाच स्पर्धेतच पडत आहे. स्पर्धा सगळ्यांसाठी एकसारखीच आहे. जसे एकनाथ महाराज गंगा स्नान करून ज्यावेळेस ते निघाले, रस्त्यावर चालत असताना एक नास्तिक व्यक्ती त्यांनी एकनाथ महाराजांवर तो थुंकला. एकनाथ महाराज त्याला काही न बोलता पुन्हा गेले आणि पुन्हा ते गंगा स्नान करून आले.
दररोज सकाळी ईटीव्ही वर पहा 5:30 ते 6 ब्रह्माकुमारीची प्रस्तुती जीवनमूल्य, आणि रविवारी भरपूर मनोरंजन, दिव्य सांस्कृतिक गीत आणि नृत्यांचा कार्यक्रम दिव्य दर्शन. प्रस्तुती ब्रह्माकुमारी.